तुम्ही ऐकत आहात इंडिया रेडिओ फोरम नुसार भारताचा अवॉर्ड विनिंग मराठी शो.
हाय, मी अभिजित खांडकेकर आणि तुम्ही मला ऐकताय अवॉर्ड विनिंग शो लाइट्स कॅमेरा ऍक्शन मध्ये कलाकार श्रुती बरोबर 93.5 रेड FM. बजाते रहो
ऍक्शन.
मी मुंबईत आल्याला 15 दिवशी माझ्या हातात मला मालिका मिळाली. सो आय वॉज व्हेरी लकी इन दॅट केस. अनेकांना असंही वाटतं की हा स्ट्रगल नाहीये, इतक्या पटकन मालिका मिळाली, ती पण हिट मालिका मिळाली, त्याच्यानंतर पुढचे चित्रपट, अँकरिंग, त्यानंतर आता 6 वर्षांनी ही मालिका, ही पण हिट मालिका, मग स्ट्रगल कुठे याच्यामध्ये. त्या मनाने मी लकी ठरलो, पण त्याचा अर्थ असा नाही की त्याच्यामागे स्ट्रगल नाहीये. आय फेस्ड अ डिफरंट काइंड ऑफ स्ट्रगल विच आय एम स्टील फेसिंग. माझ्यासारखा जो रेडिओच्या बॅकग्राऊंड मधून आलाय, रियालिटी शो मधून आलाय, त्यामुळे मला अनेकदा असेही टोमणे ऐकावे लागले की अरे तुम्ही काय आधी आरजे होता मग आता अचानक मनात आलं म्हणून केली ऍक्टिंग, किंवा तुम्ही रियालिटी शो मधून आलेले तुम्हाला काय ऍक्टिंग, आम्ही आपलं थिएटर करतोय. तर मला त्यांना हे सांगावंसं वाटतं किंवा कदाचित असंही होतं की मी एक्सप्लेनही करायला जात नाही की अहो मी सुद्धा ऍक्टिंग मध्ये थिएटर पासूनच सुरुवात केली आहे, मी सुद्धा तेवढ्याच लेवल्स उचलल्या जेवढ्या तुम्ही उचलल्या असतील, आणि एवढं करून जेव्हा आज मी एखादी मालिका करतो तर माझं ऍक्टिंग तुम्हाला आवडणं न आवडणं हा नंतरचा मुद्दा, पण मुळात मी ऍक्टर म्हणून काही अचानक सिल्वर स्पून तोंडात घेऊन नाही आलेलो. एक मोठा पॅच असा होता ज्याच्यामध्ये मी नाशिकमध्ये आल्यानंतर एक तर माझ्या तोंडामध्ये तिकडची भाषा होती, तिकडचा लहेजा होता. बरं, मी अजिबात या मताचा नाहीये की प्रमाण भाषा पुण्याची मुंबईची हीच योग्य भाषा, पण तरी सुद्धा एक गावठी टोन आपल्याकडे फार योग्य मानला जात नाही जर तुम्ही या माध्यमांमध्ये काम करत असाल. तर माझा आवाज एक तर फुटत होता त्या काळात, 8वी 9वीत असताना आवाज चिरका यायचा मध्येच, मी 4 चौघात बोलू शकायचो नाही, म्हणजे बोलता बोलता असा आवाज व्हायचा, त्यामुळे सतत लाज वाटायची, चेहऱ्यावर सतत येणारे पिंपल्स. त्या काळात तुम्ही मोठे होत असता, मी अत्यंत बारीक हडकुळा होतो, त्यामुळे आपल्या रूपावर, आपल्या बोलण्यावर, आपल्या वागण्यावर, आपल्या उच्चारांवर लोक हसतात, आपल्याला इंग्लिश येत नाही, आपल्याला हिंदी येत नाही, असे अनेक न्यूनगंड घेऊन मी जेव्हा 8वी 9वी 10वीतून काहीतरी काम करायला सुरुवात केली, माझी भाषा सुधारली. म्हणजे आज जेव्हा मी इंग्लिश बोलतो तेव्हा लोकांना हे खरं वाटत नाही की मी मराठी माध्यमातला आहे, आज जेव्हा मी मराठी बोलतो तेव्हा लोकांना हे वाटत नाही की माझं इंग्लिशही तेवढंच चांगलं आहे. सो माझ्यासाठीचा हा स्ट्रगल आहे, कदाचित तो तुम्हाला दिसला नसेल.
आणि करिअर प्रमाणे अभिजितला त्याच्या लव्ह लाईफ मध्ये सुद्धा स्ट्रगल करावा लागला का? ऐका चॉकलेट बॉय अभिजितची प्रपोजची कहाणी माझ्या म्हणजे कलाकार श्रुती सोबत ऑन लाइट्स कॅमेरा ऍक्शन 93.5 रेड FM. बजाते रहो.
बरं, मला सांग आता की तुझी लव्ह लाईफ, तुझी बायको सुखदा इतकी गोड आहे, एक तर तिचं नावच इतकं सुंदर आहे सुखदा, तर मला सांग की तुझी आणि तिची भेट कशी झाली आणि कोणी कोणाला प्रपोज केलं ते आम्हाला कळवतं जरा गुप्पीत. आता
सुखदा आणि मी आधी चांगले मित्र होतो आणि गंमत म्हणजे मी तिच्यासाठी मुलं शोधत होतो, म्हणजे तिला चांगला मुलगा लग्नाला मिळावा हा माझा एक प्रयत्न होता सतत. आणि गंमत अशी झाली, त्यावेळेला आम्ही दोघंही आमच्या आमच्या रिस्पेक्टिव्ह रिलेशनशिप्समध्ये होतो आणि त्यातनं बाहेर पडत होतो. सो तो एक खूप काय म्हणतो आपण, एक अवघड पिरियड असतो की जेव्हा तुम्ही एका नात्यातून बाहेर पडत असता आणि तुमचे चांगले मित्र तुम्हाला मदत करत असतात. तर सुखदा वॉज ऑलवेज देअर टू हेल्प मी, टू गाईड मी, कारण बऱ्याचदा तुम्ही इमोशनली डाऊन होता. त्या काळात मी माझ्या रिलेशनशिपमधून बाहेर पडल्यानंतर बऱ्याच काळानं मला असं वाटायला लागलं की सुखदा आणि मी जे इतके चांगले मित्र आहोत तर मग आपण तिचा विचार का करू नये. म्हणून मी एकदा तिला सांगितलं की हे बघ, मी आता काही तुझ्यासाठी मुलं बघणार नाही, मला असं वाटतं की आपण जरा एकमेकांचा विचार करूया, विच वॉज व्हेरी अनरोमॅन्टिक खरं तर. त्याच्यावर सुखदा म्हणाली, वाव दॅट्स व्हेरी रोमॅन्टिक, मी याला काही अर्थ नाही, तू असं कसं विचारतोस, पण मी अजून असा काही विचार केलेला नाही आहे पण मी करते. असं म्हणून तिने तिच्या आईला, म्हणजे माझ्या सासूबाई चित्रा देशपांडे यांना सांगितलं. आणि त्यांचं खूप आधीपासून मत होतं की माझ्या प्रियाला प्रीत कळेनामधला हा अभिजित जो नाशिकचाच आहे आपल्या, हा फार गोड मुलगा आहे आणि असा जावाही पाहिजे. त्याच्यावर सुखदा त्यांना नेहमी सांगायचे की अगं ते ऍक्टिंग आहे सगळं, खोटं असतं ते, खरं नसतं काही, खऱ्या आयुष्यात तो तसा असेल असं नाही आहे. आणि जेव्हा सुखदाने सांगितलं की मी तिला विचारलंय, त्यानंतर पहिली रिॲक्शन त्यांची होती की मला चालेल. त्याच्यावर सुखदाचं म्हणणं होतं की अगं पण मला चालेल की नाही, मला तर जरा विचार करू दे. सो शी स्टार्टेड थिंकिंग ओव्हर इट. सो खरं सांगायचं तर ती आधीपासून प्रेमात नव्हती, पण मी विचारल्यानंतर आम्ही जसे जरा जास्त एकमेकांबरोबर राहायला लागलो, जितके जवळ आलो, त्या याने तिला असं वाटायला लागलं की देर इज सम कनेक्शन इन बिटवीन अस, आणि देन वी डिसाइडेड टू गेट मॅरिड. आणि बाकी छान सुखानं संसार करतोय.
सो लग्न तर झालं, पण लग्नाच्या फोटोजच्या अल्बम मध्ये प्रत्येक वेळी अभिजितचा हात त्याच्या छातीवर का आहे? जणू काही तो एखादी प्रतिज्ञा घेतोय. ऐका ह्या मागचा धमाल किस्सा माझ्या म्हणजे कलाकार श्रुती सोबत लाइट्स कॅमेरा ऍक्शन वर 93.5 रेड FM. बजाते रहो.
मला असं वाटतं तुझं लग्नही पुण्यातच झालं होतं. तुझ्या लग्नाच्या वेळेस काय धमाल झाली तेही सांग.
अरे मी मेजर ब्लंडर केला, म्हणजे ते बारीक होतं, आमच्यात होतं, ते काही फार कोणाला कळलं नाही. आणि आज असं जाहीरपणे मी पहिल्यांदा सांगतोय, आज खरं तर सुखदाचं नाव सुखदा नाहीये, सुखदाचं नाव अभिजित खांडकेकर आहे. म्हणजे मला ती गंमत आठवल्यावरच हसू येतं. लग्नामध्ये एक विधी असतो की तांदळाचं एक भरून ठेवलेलं ताट असतं आणि त्याच्यावर गुरुजी सांगतात की बोटानं तुम्ही तुमच्या कुलस्वामिनीचं नाव लिहा, बायकोचं नाव बदलणं, असा एक विधी असतो. अर्थात मी तो मानत नाही, पण ते त्यांनी करायला सांगितलं. बरं असं झालं, तेव्हा तुम्ही इतके दमलेले आणि गडबडीत असता, गुरुजी म्हणाले नाव लिहा. त्याच्यावर मी त्या तांदळात अभिजित असं बोटानं नाव लिहिलं, अर्थात ते कोणाला दिसतंय काय. मग त्याच्यावर ते नाव लिहिल्यावर ते म्हणाले की हा आता हे तुमचं बदललेलं नाव आहे. तर सुखदा म्हणाली काय लिहिलंयस तू. मी म्हणलं अभिजित लिहिलंय मी चुकून त्याच्यात. ती म्हणेल तू अभिजित का लिहिलं असेल. मी म्हणलं मला वाटलं त्यांनी नाव लिहा म्हणल्यावर मी माझं नाव लिहिणार ना, अजून कशाला काय लिहिल. त्यामुळे आज खरं तर टेक्निकली सुखदाचं नाव अभिजित खांडकेकर असं आहे. सो असे काही बारीक ब्लंडर्स मी केले, पण सुखदाची फॅमिली वॉज व्हेरी एन्थुझियास्ट अबाउट द एंटायर वेडिंग थिंग. त्यांनी पुणेरी आणि पेशवाई अशी थीम केली होती. पण त्याच्यात गंमत अशी झाली, एका पॉइंटला मी जी शेरवानी घातली होती इतकी गर्दी होती लग्नामध्ये की लोक घासून जात होती, म्हणजे फोटो काढताना आम्हालाच धक्के देऊन फोटो काढले जात होते. त्याच्यात त्याचं समोरचं दर्शनी भागातलं बटन तुटलं, त्यामुळे माझे अजूनही, मी तुला दाखवतो, लग्नातले फोटो असे छातीवर असे हात ठेवून आहेत. म्हणजे आपण प्रतिज्ञा म्हणायला जसे उभे असतो तर ते बटन तुटलेलं झाकण्यासाठी मी असा उभा आहे त्याच्यामध्ये. आणि अजून एक गंमत झाली, आम्ही लग्नासाठी म्हणजे फोटो काढण्यासाठी लग्नानंतर जेव्हा उभे होतो तर काही कॅज्युअल कपड्यातल्या टी शर्ट जीन्स मधल्या मुली यायला लागल्या. आणि आम्हाला कळे ना की लग्नात शक्यतो असे कपडे घालून कोणी येत नाही. तर आम्ही एकेला शेवटी विचारलं की तुम्ही कोणाच्या बाजूने, तर आम्हाला नंतर लक्षात आलं की आम्ही ज्या मंगल कार्यालयात लग्न केलं त्याच्या बाजूला एक लेडीज हॉस्टेल आहे, त्यांना बातमी लागली की अभिजित खांडकेकरचं लग्न इथे होत आहे, म्हणून त्या फक्त फोटो काढण्यासाठी म्हणून आल्या होत्या. सो अशा एक साधारण काही 10-11 मुली तिकडे येऊन फोटो काढून गेल्या. त्यामुळे मी सल्ला देईन, शक्यतो लेडीज हॉस्टेलच्या बाजूला ऍक्टर्सने लग्न करू नये, नाहीतर मग फोटोज मध्ये जरा जास्तच मुली येतात आणि उगीच आपल्या बायकोला हे पण वाटायची शक्यता असते की याच्या एवढ्या मैत्रिणी कुठून आल्या.
आहे ना मजेशीर किस्से. बरं एवढंच नाही तर अवधूत गुप्तेमुळे अभिजितचा हनीमून डिले का झाला ऐका. आणि मी म्हणलं तुम्हाला हा इंटरव्ह्यू कसा वाटतो ह्याचे फीडबॅक सुद्धा माझ्यापर्यंत पोहोचवा ऑन माय फेसबुक पेज आरजे श्रुती रेड एफ एम, RJSHRU TII RDFM या नावाने माझं पेज आहे. शोधा, लाईक करा आणि नक्की मेसेज करा. 93.5 रेड एफ एम बजाते रहो.
हनीमूनला तुम्ही कुठे गेला होतात त्यानंतर.
आमच्या हनीमूनची गंमतच आहे, म्हणजे ज्या वेळेला माझं लग्न झालं 1 फेब्रुवारीला, त्याच नंतर काही दिवसांनी 14 फेब्रुवारीला माझा पहिला वहिला चित्रपट जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा हा रिलीज होणार होता. त्यामुळे अवधूत गुप्ते या आमच्या दिग्दर्शकांनी त्यावेळेला मला मोजून 3 दिवस दिले होते की याच्यात लग्न बिग्न सगळं उरकून येईन, मला तू प्रमोशनला हवायस, कारण इट वॉज अ बिग फिल्म. त्यामुळे खरं सांगायचं तर 1 तारखेला लग्न झाल्यानंतर 3 तारखेपासून मी परत प्रमोशनला सुरुवात केली आणि आमचा हनीमून हा आम्ही नंतर साजरा केला. पण असं झालं, त्यावेळेला आम्ही नवीन घरामध्ये शिफ्ट झालो होतो मुंबईच्या आणि तिथे खूप आवरावर होती, धूळ होती. सो मला असं झालं की त्या घरात हिला काय लगेच घेऊन जायचं. सो आम्ही एक ऑफिशियली गृहप्रवेश केल्यासारखं केलं, पण त्यानंतर मी एक खूप छान 5-स्टार हॉटेल बुक करून एक रात्र आम्ही तिथे घालवली आणि पहाटे मी तिथूनच प्रमोशनला पुण्याला तडक पळून आलो. सो आम्ही गोव्याला गेलो आणि मला एक फार गोड गोष्ट तेव्हाची आठवतीये, ती म्हणजे सुखदाला असं फार वाटायचं की लग्नानंतरचं नवीन नवीन जे असतं ते हनीमूनला तसं असावं. म्हणजे फॉर एक्झाम्पल हातावर मेहंदी काढलेली असते, तर बाय दॅट टाइम आम्ही हनीमूनला जायचा विचार केला तोपर्यंत ती मेहंदी गेली होती. पण तिला हे माहिती होतं की मला आवडते हातावर मेहंदी. सो तिने पुन्हा एकदा हातांवर आणि पायांवर पार कोपरापर्यंत आणि गुडघ्यापर्यंत मेहंदी बोरिवलीच्या कुठल्या तरी मार्केटमधला एक माणूस शोधून काढून घेतली की पुन्हा एकदा तो फील यावा म्हणून. सो हे करून आम्ही पुन्हा एकदा हनीमूनला गेलो. सो अशी आमची हनीमूनची गंमत.
हाउ स्वीट यार, किती गोड. बरं आता मला सांग की तू मधल्या काळात ब्लॉग्स पण लिहायला सुरुवात केली होतीस, म्हणजे तुझे आर्टिकल्स जे आहेत ती मी सुद्धा वाचली आणि तू अनेक वेळा डिप्रेशन किंवा एकटेपणा घालवण्यासाठी काय करायला हवं अशा पण गोष्टी मला वाटतं त्या आर्टिकलमध्ये लिहिल्यात. तर हे कसं काय सुरू झालं अचानक.
मला असं झालं, मधल्या काळामध्ये काही वृत्तपत्रांनी काही मॅगझिन्सनी त्यांच्यासाठी एखादा कॉलम लिहावा अशी विनंती केली, जे मला सुरुवातीला काही वाटलं नाही मला जमेल. पण बऱ्याचदा मला असं लक्षात आलं की मी एखाद्या विषयावर जितकं मोकळेपणानं बोलू शकतो तेच जर मी कागदावर उतरवलं तर तो छान लेख होऊ शकतो आणि मला ती एक नॅक कळली. सो म्हणून मी तो एक बारीकसा प्रयत्न मधल्या काळात सुरू केला. अजूनही मला या दिवाळी अंकांसाठी काहीतरी लिहावं अशी विचारणा होते, पण आय एम नॉट अ व्हेरी गुड रायटर. मला खूप सुसंगतपणे सुसूत्रतेत असं काही लिहिता येत नाही. मी माझ्या मनातले विचार मांडण्याचा प्रयत्न करतो किंवा एखाद्या माणसाला सांगून त्याचं शब्दांकन करून घ्यायचा प्रयत्न करतो आणि जे मनात आहे ते लिहितो.
बाय द वे, अभिजीतचे लग्नातले आणि हनीमूनचे फोटोज तुम्हाला चेक करायचे असतील तर नक्की माझं इंस्टाग्राम हँडल जे आहे त्याला फॉलो करा. आरजे श्रुती RJS4UTII ह्या नावाने माझं हँडल आहे. और अब थोडा सा इंतजार करो, आपके लिए लेकर आने वाली हूँ अभिजीत के साथ खेला हुआ रैपिड फायर राउंड मेरी आनी कलाकार श्रुति के साथ.
आणि आता क्विकली एक रॅपिड फायर राऊंड. ओके,
बापरे
मला याचा कंटाळा येतो.
खोटं बोलून आम्ही तुम्हाला कसे ओळखतो हे सांगणाऱ्या व्यक्तींचा की आमचे हे तुमचे मित्र आहेत, आमचे हे मग एक फोटो काढूया, त्यांचे कॅमेरे ओपनच होत नाहीत, मग जरा कंटाळा येतो बारीक.
एक प्रश्न जो तुला सतत विचारला जातो,
शनाया नाहीये का बरोबर किंवा रेडिओ आणि ऍक्टिंग याच्यापैकी काय आवडतं, किंवा अँकरिंग किंवा ऍक्टिंग याच्यापैकी काय आवडतं.
थँक गॉड मी असे काही प्रश्न तुला विचारले नाही.
त्याचं उत्तर द्यायला काही असं हे नाही, पण कंटाळा येतो एका पॉइंटला मला.
एक गोष्ट जी तू कुक करतोस.
हा, मी ब्रुशेटा करू शकतो छान, घरगुती पिझ्झा करू शकतो, चहा छान करू शकतो आणि असे बेसिक काही पदार्थ मी घरच्या घरी करू शकतो.
रिकामा वेळ मिळाला की मला हे करायला आवडतं.
मी फिल्म्स बघतो. आय कॅन बी अ व्हेरी गुड शॉपिंग असिस्टंट. मुलांना पुरुषांना जनरली शॉपिंगमध्ये खूप कंटाळा येतो मुलींबरोबर जायला. माझ्या मैत्रिणी बायको यांच्याबरोबर मी शॉपिंगला हिरिरीनं जाऊ शकतो. हे छान आहे का, हे बरं आहे का, नाही हा रंग तुझ्यावर खुलून नाही दिसत आहे, ही शेड जरा मॅटमध्ये असायला पाहिजे होती वगैरे, असं मला सगळं कळतं. आणि मी तासन तास काय त्या ट्रायल रूमच्या बाहेर उभं राहून टाइमपासही करू शकतो. हा, सो
खूपच चांगला गुण रे हा तुझा, त्यामुळेच कदाचित तुला खूप चांगल्या फिमेल फ्रेंड्स आहेत आणि तुला घेऊन जायला हवं एकदा शॉपिंगला अभि.
हा, फक्त बिल तुम्हीच द्यायचं.
ओके, आणि आजच्या इंटरव्ह्यू मधली तुला आवडलेली गोष्ट कुठली?
श्रुती, तूच माझी सगळ्यात आवडती गोष्ट आहेस, कारण मला पुण्यामध्ये आल्यानंतर खबरा ज्यांना लागतात त्यापैकी तू पहिली आहेस, कारण मी कुठे काय खातोय पासून ते नाही तू इंटरव्ह्यूला आज येच वगैरे असं सगळं तुला माहिती असतं. आणि आय ऑलवेज फाइंड इट व्हेरी फन आणि खूप मजा येते तुझ्याबरोबर इंटरव्ह्यू करताना, कारण मोर दॅन आरजे आणि ऍक्टर असं रिलेशनशिप आपण पूर्वी थोडं कामही एकत्र केलं आहे आणि आपण चांगले मित्र आहोत, त्यामुळे उगीच तोंड ऐकलं नाही, पण तशी बरी आहेस ग तू, म्हणजे हा मजा येते तुझ्याबरोबर इंटरव्ह्यू वगैरे देताना. मी असं मनापासून अनेक गोष्टी तू काढूनही घेतेस आणि मला त्या बोलाव्याशा पण वाटतात. अनेकदा काही हातचं राखून पण इंटरव्ह्यूज होतात, कारण टिपिकल जर प्रश्न असतील तर ते यु नो कंटाळा येतो कधी कधी सगळं बोलायचं, पण तुझ्यापाशी असं अजून काय काय बोलायला हवं असं माझ्या मनात सतत असतं, कारण मला माहिती आहे की तू ते खूप चांगल्या पद्धतीनं आपल्या ऑडियन्स पर्यंत श्रोत्यांपर्यंत पोहोचवतेस. सो तू
हाउ स्वीट, थँक्यू सो मच. ह्याचे पैसे मी तुला नंतर दे
ठरल्याप्रमाणे.
पण अभिजीत आज खरंच खूप मजा आली, खरं तर तुझ्या आयुष्याबद्दल बोलण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. पण पुढच्या वेळी आपण परत भेटूयात, परत सीझन 2 मध्ये अजून गप्पा मारूयात. आज इतका वेळ दिलास त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच.
थँक्यू श्रुती, लाईट्स कॅमेरा ऍक्शन मध्ये मला इतकं प्रेमानं बोलवल्याबद्दल. तुझे रेड एफ एमचे सगळ्यांचे मनापासून आभार. बचाते राहू.
लाईट्स कॅमेरा ऍक्शन.